श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। मंडळी, 18व्या अध्यायातील आज आपण 50वा श्लोक घेणार आहोत। काल 49व्या श्लोकामध्ये त्या उच्चतम स्थितीचं, म्हणजे त्या नैष्कर्म्य स्थितीचं, अज्ञानासापेक्ष ज्ञानसुद्धा जिथे टिकत नाही, कर्माचे कुठलेही बंध तिथे बंधन करू शकत नाही, अशा त्या दिव्य स्थितीचं वर्णन काल माऊलींच्या सुंदर शब्दांमध्ये आपण ऐकलं। आणि त्या मधुर वाणीतून माऊलींनी आपल्याला हे सांगितलं की परी हेची आत्मस्थिती जो कोणी भाग्यनिधी श्री गुरु कृपा लब्धी काळी पावे। एखाद्यावर श्री गुरूंची कृपा झाली आणि तो जर सच्चा गुरु असेल, तो जर आत्मस्वरूपात राहणारा सच्चा गुरु असेल, तर तोच अशी नैष्कर्म्य स्थिती प्राप्त करून देऊ शकतो। ते ऐऱ्यागैऱ्याच्या बसची बात नाही। तैसे नेणणे जे गेले तेने जाणणेही नेले। नुसतं नेणणे गेले नाही, तर ज्या जाणण्याने त्या नेणण्याला जाणलं ते जाणणेही गेले, नाही का? मग निष्क्रिय उरले चिन्मात्रची। म्हणून अशा अवस्थेमध्ये काय उरलं, तर ते चिन्मात्र अवस्था उरली, ती सर्वोत्कृष्ट अशी नैष्कर्म्य स्थिती 49व्या श्लोकाच्या निरूपणाच्या माध्यमाने माऊलीने आपल्या हृदयामध्ये ठसवण्याचा प्रयत्न केला। आज 50व्या श्लोकाचंच होईल, आज फक्त 50वा श्लोक आज आपण घेणार आहोत। आणि या श्लोकामध्ये कशा प्रकारे ही स्थिती आपल्यामध्ये निर्माण होऊ शकते याबद्दलची माहिती दिली जाईल। सुरू करूया आजचा भाग।
कुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।
सद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथाप्नोति निबोध मे समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा।
हे कौन्तेया, ज्ञानाची जी अखेरची मर्यादा, असे जे ब्रह्म सिद्धी म्हणजे वैराग्य पावलेल्या मंद अधिकारी पुरुष कोणत्या क्रमाने ज्ञान मार्गातील कोणत्या कोणत्या पायऱ्याने मिळवतो ते संक्षेपाने माझ्यापासून श्रवण कर। म्हणजे कोणत्या कोणत्या स्टेप्स आवश्यक आहे त्या उत्तम उच्च नैष्कर्म स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी, कोणती मेथोडॉलॉजी आहे आणि कोणता प्रोटोकॉल वापरून आपण तिथपर्यंत पोहोचू शकतो याची माहिती आता या गीता ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून आपल्याला घडणार आहे।
उदय जताची दिनकरू प्रकाशूची आते अंधारू का दीप संगे का पुरू दीपूची होय तया लवणाची कणिका मिळत खेवो उदका उदकची होऊनी देखा ठाके जेवी का निद्रित चेव विलिया स्वप्ने सी नीदवाया जाऊनी आपण पया मिळे जयसा तैसे जया कोणासी दैवे गुरुवाक्य श्रवणाची सवे द्वैत गळोनी विसंबे आपणया वृत्ती कानावचनाची ये भेटी सरीसाची पै किरीटी वस्तू होऊनी उठी कवणीये कूजो तयासी मग करणी हे बोली जैलीच कवणे आकाशा येणे जाणे आहे काई।
सूर्य उगवता क्षणीच अंधार जसा नाहीसा होतो आणि अंधार स्वतःच प्रकाश होतो, किंवा दिव्याच्या संगतीने कापूर जसा दिवास होऊन जातो, म्हणजे जसा दिवा उजेड पाडतो तसा कापूरही उजेड पाडतो। हे पहा, त्या मिठाचा खळा पाण्याला मिळाल्याबरोबर ज्याप्रमाणे पाणी स्वतःहून जातो तो मिठाचा खडा, अथवा निजलेल्या पुरुषाला जागे केले असता स्वप्नासहित झोप नाहीशी होते आणि तो पुरुष जसा आपल्या जागृतीच्या मूळ रूपाला मिळतो, त्याप्रमाणे ज्या एखाद्याला दैवयोगाने सद्गुरूंनी केलेला उपदेश ऐकल्याबरोबरच द्वैत नाहीसे होऊन वृत्ती आत्मस्वरूपी स्थिर होते, अर्जुना गुरुंनी केलेला महावाक्याचा उपदेश कानानी ऐकता क्षणीच जो कोणी एक आत्मरूप होऊन जातो त्याला ताबडतोब आत्मसाक्षात्कार घडून येतो, त्याला त्याच्या आत्म्याची सरळ भेट होते, मग त्याला काही एक कर्तव्य शिल्लक उरत नाही। येणे जाणे वगैरे काही क्रिया आकाशाच्या ठिकाणी असतात का? अशा त्या उत्तम पुरुषाच्या ठिकाणी काहीही करणे शिल्लक राहत नाही।
म्हणून तयासी काही त्रिशुद्धी करणे नाही, परी ऐसे जरी हे काही नव्हे जया, एरवी स्वकर्माचे निबन्ही काम्य निषिद्धाच्या इंधनी, रजतमे कीर दोन्ही जाळली आधी, पुत्र वित्त परलोकू यया तिहिंचा अभिलाखू, घरी होय पायिकू हे हि जाले, इंद्रिये सैरा पदार्थी रिगता विटाळली होती, तिये प्रत्याहार तीर्थी नाडिली कीर, आणि स्वधर्माचे फळ ईश्वरी अर्पुनी बळ, घेऊनी केले अढळ वैराग्यपद।
म्हणून असा जो वस्तुरूप झालेला त्याला निश्चय करून काही कर्तव्य कर्म शिल्लक उरत नाही, परंतु ज्या मंद अधिकाऱ्याला महावाक्याच्या श्रवणाबरोबर वस्तुरूप होता येत नाही, म्हणजे सद्गुरूंनी तर सर्वांच्या डोक्यावर सारखा हात ठेवला पण त्यापैकी काहींना ताबडतोब आत्मसाक्षात्कार घडला, पण काही जे मंद अधिकारी होते सद्गुरू तेच होते, पण अशा मंद अधिकाऱ्यांना त्या महावाक्याचा अगदी सद्गुरूच्या तोंडातून निघालेले महावाक्य ऐकून ऐकता बरोबर त्याला आत्मसाक्षात्कार झाला नाही। अशा मंद अधिकाऱ्याला बुद्धीवरील असंभावनाधिक ज्ञान प्रतिबंधक दोष निवारणार्थ कर्माधिक कर्मे करावे लागते। ते कसे? तर त्याहून उलट जो मंद अधिकारी असतो ना, म्हणजे ज्याला बुद्धी दोषामुळे महावाक्याच्या श्रवणाबरोबर वस्तुरूप होता येत नाही, स्वधर्मरूपी अग्नीमध्ये काम्य आणि निषिद्ध कर्मरूप काष्ठाच्या योगाने प्रथम चित्तावरील रज तम हे दोष त्याचे जात नाहीत, शिवाय पुत्र द्रव्य स्वर्ग या सर्व गोष्टींच्या विषयीची जी इच्छा आहे ती इच्छा चाकराप्रमाणे त्याच्या अधीन होऊन राहिलेली असते, हेही त्याच्याकडून झाले। इंद्रियांनी विषयांबद्दल त्याज्य त्याज्य असा विचार न करता, काय त्याज्य आहे आणि काय ग्राही आहे याचा विचार न करता हव्या त्या विषयामध्ये तोंड घातल्यामुळे ती इंद्रिये विटाळली होती, आणि त्या इंद्रियांना शुद्ध होण्याकरता प्रत्याहाररूपी तीर्थामध्ये खरोखर स्नान घातले। प्रत्याहार प्राणायामानंतरची स्थिती, यम नियम आसन प्राणायाम नंतर पाचवी स्थिती प्रत्याहार, त्या प्रत्याहाररूपी तीर्थात खरोखर स्नान घातले आणि स्वधर्म आचरणाचे फळ ईश्वराला अर्पण करून टाकले, आणि असं केल्यामुळे त्याला त्याचा मोबदला मिळाला आणि त्याच्या मोबदल्यात ईश्वरापासून वैराग्याचे बळ मागून घेतले, म्हणजे ते वैराग्यपद अढळ केले। अशा या स्टेप्स आहेत।
ऐसी आत्मसाक्षात्कारी लाभे ज्ञानाची उजरी, ते सामुग्री कीरपुरी मिळविली, आणि तेची समयी सद्गुरु भेटले पाही, तेविची तिही काही वंचिजेना, परी ओखद घेत खेओ काय लाभे आपुला ठाऊ, का उदयताची दिवो मध्यान्न होय। सुक्षेत्री आणी वोलटे विजही पेरिले गोमटे तरी आलोट फळ भेटे परिवेळे की गा। जोडला मार्गू प्रांजळू मिनला सुसंगाचा ही मेळू परी पाविजे वाचुनी वेळू लागे चीकी।
ज्ञानाच्या ज्या उत्कर्षाने ज्ञानाची ती उच्च स्थिती म्हणजे ज्ञानाचा उत्कर्ष, त्या ज्ञानाच्या उत्कर्षाने आपल्याला आत्मसाक्षात्कार होईल, त्या उत्कर्षाच्या प्राप्तीची अशी ही सर्व सामुग्री त्याने खरोखर मिळवलेली असते। तो योगी तो साधक इतक्या उच्च प्रतीचा झालेला असतो आणि पहा त्याचवेळी त्याला सद्गुरू येऊन भेटतात आणि सद्गुरू भेटले आणि त्याचप्रमाणे त्यांनी काहीही ज्ञानाचा उपदेश करण्यात प्रतारणा केली नाही, परंतु औषध घेता क्षणीच रोगाची निवृत्ती होऊन आपली मूळची आरोग्याची स्थिती प्राप्त होते का? असं होत नाही ना, काही दिवस औषध घ्यावं लागतं। अथवा दिवस उगवता क्षणीच दुपार होते का? नाही, त्यासाठी दोन प्रहरांची वाट पाहावी लागते। ओल असलेल्या चांगल्या शेतामध्ये चांगले बीजही पेरले तर अपार फळ मिळेल, परंतु अरे अर्जुना काही कालानंतर मिळेल ना। एकदम ओल्या जमिनीत ज्यात पाय फसतात अशा जमिनीमध्ये आपण बीज टाकत नाही। सोपा मार्ग प्राप्त झाला आणि चांगल्या संगतीचा योगही जुळून आला तर मुक्कामाला पोचणे होईल, परंतु त्याला थोडा काही कालावधी लागेल। म्हणून शने शने तो अभ्यास आपल्या हातून घडणे आवश्यक आहे।
तैसा वैराग्य लाभ झाला बरी सद्गुरुही भेटला जीवी अंकुरू फुटला विवेकाचा। तिने ब्रह्म एकाथी एर आगवीची भ्रांती हे ही कीर प्रतीती गाढी केली। परीतेची जे परब्रह्म सर्वात्मक सर्वोत्तम मोक्षाचे ही काम सरे जेथे। यया तिन्ही अवस्था पोटी जिरवी जेगा किरीटी यया ज्ञानासिही मीठी दे जे वस्तू। ऐक्याचे एकपण सरे जेथ आनंद कणू ही विरे काही चिनरोनी उरे जे काही गा।
त्याप्रमाणे वैराग्याची प्राप्ती झाली, शिवाय सद्गुरूंच्याही भेटीचा योग झाला आणि अंतकरणामध्ये नित्य अनित्य विचारांचा अंकुरही फुटला। त्या नित्य अनित्य विचारांच्या योगाने ब्रह्मच एक सत्य आहे, इतर सर्व भ्रांती आहे, हाही अनुभव हृदयात दृढ झाला। परंतु तेच परब्रह्म जे सर्वात्मक आणि सर्वात उत्तम आहे, मोक्षाचेही जे प्रयोजन आहे आणि जे प्रयोजन असलेल्या ब्रह्माच्या अनुभवाला नाहीसे होते, जे ज्ञान आपल्या पोटामध्ये जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या तिन्ही अवस्थांना नाहीसे करते, त्या ज्ञानालाही नाहीशी करणारी जी वस्तू ते ऐक्याचे एकपण ज्या ठिकाणी संपते आणि आत्मदर्शनामध्ये प्रथम होणारा आनंद कण तोही ज्या ब्रह्मस्वरूपामध्ये विरून जातो आणि काही न उरता जे काही शिल्लक उरते ती ब्रह्माची सहज स्थिती।
ती ब्रह्मी ऐक्यपणे ब्रह्मची होनी असणे ते क्रमेची करुणतेने पाविजे पई। भुकेलिया पासी ओगरिले षड्रसी तो तृप्ती प्रतिग्रासिला हे जेवी। तैसा वैराग्याचा ओलावा विचाराचा तो दिवा आंबूथिता आत्मठेवा काढीची तो। तरी भोगी जे आत्मरिद्धी एवढी योग्यतेची सिद्धी जयाच्या आंगी निरवधी लेणे जाली। तो जेणे क्रमे ब्रह्म होणे करीगा सुगम तया क्रमाचे आता वर्म आईक सांगो।
त्या ब्रह्माच्या ठिकाणी ब्रह्मच होऊन ऐक्याने असणे ते त्या साधकाकडून क्रमाने मिळवले जाते, क्रमाक्रमाने मिळविले जाते. ज्याप्रमाणे भुकेलेल्या माणसाला षड्रस पक्वान्न जर वाढले तर मग त्याला जशी प्रत्येक घासाबरोबर तृप्ती होत जाते, त्याप्रमाणे वैराग्य रूपी तेलाचे भरण मिळाले म्हणजे विचारांचा दिवा प्रज्वलित होत जातो आणि प्रज्वलित होऊन तो साधक आत्मरूपी ठेवा काढतोच. तरी आत्मस्वरूपाचे ऐश्वर्य भोगावे एवढ्या योग्यतेची सिद्धी त्याच्या अंगावर कायमचा अलंकार होऊन शोभा देत असते. असा तो साधक ज्या क्रमाचा अंगीकार केला असता सुलभ रीतीने ब्रह्म होतो त्या क्रमाचेही वर्णन पुढल्या श्लोकामध्ये सांगण्यात येईल. या 50व्या श्लोकामध्ये अत्यंत अद्भुत असं वर्णन आलेलं आहे आणि जी अखेरची मर्यादा उत्तम ज्ञान जी ब्रह्मस्थिती, ती ब्रह्मस्थिती जेव्हा प्राप्त होते तर तो साधक हळूहळू हळूहळू कसा त्याच्याप्रत जातो, त्याला सद्गुरू भेटतात. पहिले तर त्याची स्थिती इतकी उच्च असते की तो त्या योग्यतेचा असतो आणि ती योग्यता, ती नैष्कर्म्य स्थिती खूप वर्षेपर्यंत त्याच्याजवळ आली म्हणजे कर्मे करून त्या कर्माचा बंध त्याला न होता अशी जी उच्च स्थिती जिथे नवीन क्रियमान त्याच्यातून घडत नाही आणि पूर्वीचं जे प्रारब्ध होतं ते कटत जातं, त्याला कसलीच कंप्लेंट नसते. देवाला तो हे म्हणत नाही की देवा मला दुःख का दिलं, ते दुःख आपल्या प्रारब्धाचं होतं म्हणून ते कटत जाते आणि नवीन क्रियमान त्याच्यातून घडत नाही म्हणून त्याला कुठलेच बंध पडत नाही. आणि अशी जी उच्च नैष्कर्म्य स्थिती प्राप्त झाली आणि त्या नैष्कर्म्य स्थितीमध्ये तो राहिला तर मग त्याला सद्गुरूंची भेट होते. आता काही साधक असतात त्यांना सद्गुरूची भेट होता क्षणीच आत्मसाक्षात्कार होतो आणि काही साधक जे मंद अधिकारी असतात त्यांना सद्गुरूची भेट झाल्यानंतर सद्गुरू महावाक्याचा उपदेश करतात आणि त्या महावाक्याच्या उपदेशाने ताबडतोब त्याला आत्मसाक्षात्कार घडत नाही, त्या महावाक्यावर तो पूर्णपणे विसंबून जातो. 100% कसल्याच प्रकारचा संदेह न ठेवता निस्संदेह बुद्धीने गुरुच्या त्या महावाक्यावर विश्वास ठेवतो आणि गुरुनी सांगितल्याप्रमाणे अभ्यास निरंतर करू लागतो. मग हळूहळू हळूहळू त्या अभ्यासामुळे तो त्या नैष्कर्म्य स्थितीच्या उच्च अवस्थेला जातो आणि त्याला मग तो आत्मसाक्षात्कार घडून येतो. आता आत्मसाक्षात्कार घडताना अज्ञानासापेक्ष जे ज्ञान होतं ते सुद्धा इथे शिल्लक राहत नाही, ते सुद्धा इथे जळून जाते, ज्ञानाचीही इथे काही गरजच पडत नाही. आणि अशी जी उच्च स्थिती प्राप्त होते त्या उच्च स्थितीत असा तो साधक खूप वर्षेपर्यंत राहतो. भुकेलिया पासी ओगरिले षड्रसी तो तृप्ती प्रतिग्रासी लाहे जेबी. त्याची अवस्था कशी होते, एखादा खूप उपाशी माणूस असेल आणि त्याला षड्रस पक्वान्न खायला मिळावे तर त्याला एक एक घास खाल्ल्यानंतर तृप्ती होत जाते आणि त्याची भूक कमी 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 होत जाते आणि एक अशी अवस्था होते जेव्हा तो नको म्हणतो. परत वाढलेला एकही घास त्याला नको असतो, त्याला पूर्ण संतुष्टी प्राप्त झाली असते. मग तो प्रियाची परमसीमा पवित्र असा आत्मा त्या आत्म्याच्या कणाचा त्याला साक्षात्कार होतो आणि तो आत्मसाक्षात्कार प्राप्त झाल्यानंतर तो त्या सद्गुरू चरणामध्ये पूर्णपणे समर्पित होऊन जातो. कसा, जसं पाण्यामध्ये मीठ असं पूर्ण समर्पित होऊन जातो आणि त्या सद्गुरूच्या माध्यमातून वाहणारी जी विश्वात्मक शक्ती विश्वचैतन्य शक्ती त्या विश्वचैतन्य शक्तीचा त्याला अनुभव होतो, तो स्वतः आत्मसाक्षात्कारी बनतो. आता हे होत असताना त्याला कोणत्या कोणत्या पावलांनी कोणत्या कोणत्या स्टेप्सनी जायचं असते आणि पुढे त्याला कोणते कोणते अनुभव येतात हे उद्या 51व्या श्लोकापासून आपण पुढे पाहणार आहोत. आज इथेच विश्रांती घेऊया.
पुंडलिकावरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।